आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी नोकरीत निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र प्रदान करणार. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव न पटल्यानं महाविकास आघाडी ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका. 19 वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशाला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद. आणि महिला क्रिकेटमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचं वेस्ट इंडिज पुढं विजयासाठी 315 धावांचं आव्हान. देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा प्रधानमंत्र्यांच्या रोजगार निर्मितीतला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृहमंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यासारखी विविध मंत्रालय विभागांमध्ये नियुक्त होतील. राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी 1,00,000 जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं त्यामुळं आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे असं सांगून बारामतीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली. नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आज आपापल्या जिल्ह्यात पोचलेल्या मंत्र्यांनी महत्त्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याचं त्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. कृष्णा खोऱ्यातल्या पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असं धोरण ठरवावं लागेल. बिगर सिंचनाचं वाढतं प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी थांबवणं आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणं यासाठी आता काम करावं लागेल असं विखे पाटील म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आज मालेगावला गेले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना शालेय शिक्षण खात्यातही प्रभावी कामगिरी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गरिबातल्या गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बीड आणि परभणी इथं घडलेल्या घटनांचा बारकाईनं अभ्यास करून सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं. बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांचं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात स्वागत झालं. त्यानंतर सावे यांची मिठाईनं तुला करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारखे प्रेरणा पुरुष आणि समाजपुरुष यांची उपस्थिती प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्नाला अहिल्यानगर इथं उपस्थिती लावल्यानंतर ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून 27 डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी जाजू बोलत होते. केंद्रीय लोकनिर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून जाजू यांनी IIMC बांधकामाचा आढावा घेतला. इमारतीच्या बांधकामासाठी etender.cpwd.gov.in या संकेतस्थळावर निविदा पाठवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19 वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशाला 41 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. गोंगाडी त्रिशा हिनं 47 चेंडूत 52 धावा केल्या. विजेतेपदासाठी 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 18 षटकात 76 धावांवर गारद झाला. भारताकडून आयुषी शुक्लानं 3 बळी घेतले तर परुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. त्रिशा हिला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही किताब देण्यात आले. महिला क्रिकेटमध्ये वडोदरा इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी 315 धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित 50 षटकात 9 गडी गमावून 314 धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं, तिनं 91 धावा केल्या. प्रतिका रावळ 40, हार्लिंग देओल 44, हरमनप्रीत कौर 34 तर रिचा घोषनं 13 चेंडूत 26 धावांचं योगदान दिलं. वेस्ट इंडिजतर्फे जयदा जेम्सनं 5 बळी टिपले. नवी मुंबई इथं आज झालेल्या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 6,000 अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी 21 किलोमीटर अंतर पार करत स्वच्छतेचा संदेश दिला. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. त्यात गावात कचरा स्वरूपात पडलेल्या दुकानांमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल शेडर मशीनमध्ये त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाजारात विकून महिन्याला 40 ते 50 हजारांचं आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. कानिवलीचे सरपंच भरत हजारे यांनी गावातल्या कचरा नियोजनाबद्दल सांगितलं.
ओळा कचरा हा घरच्या घरीच त्याचं व्यवस्थापन करून त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. आणि जो काही गावामध्ये सुका कचरा निघतो मग त्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा जे हार्ड मटेरियल आहे असा सगळा कचरा त्याचा इथे क्रशिंग करून ते जे काही फ्लेक्स तयार होतात ते फ्लेक्स आम्ही मार्केटमध्ये विकतो आणि त्या माध्यमातून 2 महिलांना इथे रोजगार निर्मिती झालेली आहे.
येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबा यांच्यासोबत औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. मोदी यांना आज कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबा यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढच्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल. भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही 9वी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या 6 स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या संकुलात विधी सेवा आणि शासकीय सेवा योजनेच्या महाशिबिराचं आयोजन केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं 11.8 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी नोकरीत निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नियुक्तीपत्र प्रदान करणार. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव न पटल्यानं महाविकास आघाडी EVM बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका. 19 वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशाला नमवून भारतानं पटकावलं विजेतेपद. आणि महिला क्रिकेटमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी 315 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.